भाषा आपली सर्वांचीच, लेख 15 मराठी वर्णमालेचे तक्ते. पूर्वीची म्हणजे फार पूर्वी, रामाकृष्णाच्या काळी वगैरे नव्हे, जेमतेम 2-2.5 दशकांपूर्वीची गोष्ट. महाराष्ट्रात बालवर्गातल्या मुलांच्यासाठी वर्णमालेचे जे तक्ते मिळत असत, अंकलिप्या मिळत असत, त्यावर अ पासून ळ पर्यंतचे सारे वर्ण असायचेच, पण त्याशिवाय क्ष आणि ज्ञ ही 2 जोडाक्षरही असायची. काही तक्त्यांवर त्र हे सामान्यतः हिंदी तक्त्यांमध्ये दिलं जाणारं जोडाक्षरही दिलेलं असायचं. हा त्या काळात होत असलेल्या हिंदी भाषेच्या प्रचार प्रसार मोहिमेचा परिणाम असणं शक्य आहे. संस्कृतच्या प्रभावामुळे मराठीत नसलेले 2 स्वर म्हणजे दीर्घ रु आणि दीर्घ लृ, हा बिचारा खरं तर संस्कृत भाषेतही नाही, पण मराठीच्या साऱ्या तक्त्यांमध्ये हे सारे वर्ण अगदी न चुकता ओळीनं हजर असायचे. आजच्या तुलनेनं 40-50 वर्षांपूर्वीची मुद्रणकला फारशी प्रगत नव्हती, म्हणजे खरं सांगायचं तर मागासच होती. तरीही चित्र सुबक आणि मुख्य म्हणजे खूपच प्रमाणबद्ध असायची. तक्ते हे मुलांसाठी असल्यामुळे त्यातील चित्र रंगीबेरंगी असायची, पण त्यातले रंग इकडे तिकडे सरकलेले असायचे. महाराष्ट्रातले बरे समजले जाणारे प्रकाशक मुद्रक असे तक्ते काढत असत आणि त्यांच्या किमतीही बऱ्यापैकी असत, म्हणजे त्या काळातल्या सुमारे 1.5-2 लिटर दुधाच्या किमती इतक्या. गेल्या 30-40 नव्हे पण 8-10 वर्षातील मुद्रणकलेच्या क्षेत्रातील परिस्थिती अफाट क्रांतिकारक प्रगती बघितली तर आपल्याला तिच्यात नित्य नवीन काहीतरी घडत असल्याचं दिसून येतं. मुद्रणकला फारच सुधारली आहे. खऱ्याचा आभास देऊ शकणारी रंगसंगती कागदावर उमटू लागली आहे, आणि एवढं असूनही किमती फार वाढल्या आहेत, भडकल्या आहेत, अशी परिस्थिती सुदैवानं नाही. उलट स्वस्ताईची लयलूट म्हणायला हरकत नाही, कारण आज एखाद्या तक्त्याची आजही किंमत आजच्या लिटरभर दुधाएवढीच असते. एकूण शिक्षणच भयंकर स्वस्त पातळ झाल्याचा परिणाम असावा हा. पण आज बाजारात उपलब्ध असलेले तक्ते बघून आजची बालकं सुदैवी आहेत असं म्हणावं की नाही, अशी शंका मात्र अस्वस्थ करते. शिक्षणाचा व्यापार झाला आहे असं जे म्हटलं जातं, त्याची सुरुवात मुलांसाठी बनवल्या जाणाऱ्या या पहिल्या वहिल्या वर्णमालेच्या तक्त्यांपासून आणि अंकलिप्यांपासूनच होते की काय, कोण जाणे. एकदम बघितल्यावर अत्यंत आकर्षक वाटणारे मुळाक्षरांचे बहुतेक तक्ते आणि अंकलिपीची पुस्तकं नीटपणे बघितली, म्हणजे एका साक्षर माणसाच्या दृष्टीनं बघितली, तर लक्षात येतं की मुळाक्षरांच्या ह्या तक्त्यात मुळातच काही अक्षरं कमी आहेत. मराठी भाषेत रु आणि लृ ह्या अक्षराचे दीर्घवर्ण नाहीत. जुन्या काळी संस्कृतच्या म्हणजे शास्त्री पंडितांच्या आग्रहामुळे असेल कदाचित, पण वर्णमालांमधून हे स्वर म्हणजे ही अक्षरं न चुकता दाखविलेली असायची. पण आता संस्कृतशी संबंध तोडू इच्छिणाऱ्यांची संख्या की शक्ती बरीच वाढल्यामुळे दीर्घ रु आणि लृ ची हकालपट्टी झाली असावी. ठीक आहे, या बाबतीत काही लोकांचा राग आणि प्रकाशकांची सोय समजण्यासारखी आहे. 2 अक्षरांची जागा वाचली म्हणजे कागद वाचला, पर्यावरणवादीही खुश. पण काही प्रकाशक इतके पुढारलेले आहेत की त्यांनी ह्रस्व रु आणि ह्रस्व लृलाही फाटा देऊन टाकला. सर्वसाधारण तक्त्यांमधून ह्रस्व लृ तर कधीचाच लुप्त झाला आहे. क्लुप्ती या एकमेव शब्दात येणाऱ्या लृबरोबर रुचीही उचलबांगडी करायची प्रकाशकांचीही क्लुप्ती तशी छान फायदेशीर ठरत असणार. तक्त्यातील स्वर संपून आपण व्यंजनाकडे वळलो की क ख ग घ नंतरचा अनुनासिक वर्ण ङ पुन्हा बेपत्ता. कारण, एका प्रकाशकानं मोठ्या गांभीर्यानं सांगितलेलं कारण असं होतं की नाहीतरी त्या अक्षरापासून कुठल्याही भाषेत एकही शब्द सुरू होत नाही. इकडे तिकडे कुठेतरी डिंब टाकलं म्हणजे अनुस्वार टाकला की असं म्हणायचं होतं त्यांना. काम होतं, आपली स्पेस वाचते. क वर्गानंतरच्या च वर्गातही च, छ, ज, झ, न नंतरचं अ अक्षर गायब केलेलं असतं. याला कारणही पुन्हा तेच की ह्या अक्षरापासून शब्द सुरू होत नाही आणि अनुस्वार देऊन काम होतं. अत्यंत संकुचितपणानं केवळ मराठी भाषेचाच विचार केला तर हा युक्तिवाद ठीक आहे असं एक वेळ म्हणता येईलही. पण प्रश्न मुलांच्या शिक्षणाचा आहे, त्यांच्या विकासाचा आहे, त्यांच्या आयुष्याचा आहे. त्यांना मुळातच आपल्या लिपीतली सगळी अक्षरं शिकवली नाहीत तर ती बिचारी मुलं पुढे काय करणार? पुढे आठवीत गेल्यावर संस्कृत शिकायचं झालं तर त्यांनी पुन्हा एकदा वर्णमालेपासून सुरुवात करायची की काय? त्या मुलांच्या सुदैवानं त्यांना पाचवीच्या किंवा आता येऊ घातलेल्या नव्या पद्धतीनुसार अगदी पहिलीच्याच वर्गात इंग्लिश शिकवायला एखादे चांगले शिक्षक लाभले आणि त्यांनी मुलाला गोईंग, कमिंग, सिंग असे शुद्ध उच्चार शिकवले, मुलांना नीट कळावेत म्हणून फळ्यावर देवनागरी लिपीत लिहून दाखवले, तर नव्या तक्त्यावरून नव्या गुरुजींच्या तालमीत तयार झालेले आमचे चिरंजीव ते उच्चर गोईड, कमीड असेच वाचणार आणि इंग्लिशचे उत्साही शिक्षक आपल्या कपाळाला हात लावणार. आमच्या चिरंजीवांना मुळात म्हणजे सगळी अक्षरच येत नाहीत, ते तरी काय करणार बिचारे? ङ आणि अ ह्या अक्षरांपासून शब्द सुरू होत नसले तरी त्यांचा वापर संस्कृतमध्येच नाही तर हिंदीतही खूप मोठ्या प्रमाणात होतो. इंग्लिश, जर्मन अशा अनेक भाषांमध्ये ङ या ध्वनीचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात होतो. मलयाळम, सिंधी वगैरे भाषांमध्ये अ ला पर्यायच नसतो, प्रत्येक वाक्यात चारदा अ येतो. त्यामुळे बालवयातच ही अक्षरं आणि त्यांचे योग्य उच्चार शिकणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि एक गंमत अशी की या ङ आणि अ पासून सुरू होणारे शब्दही अनेक ईशान्य भारतातल्या मणिपुरी, तांगखूल वगैरे अनेक भाषांमध्ये आहेत. तेव्हा आपल्या मुलाला आपल्या लिपीतील सारी अक्षरं येतात की नाही याकडे पालकांनी लक्ष द्यावं. सगळी अक्षरं न देणारे तक्ते विकत घेऊ नयेत, कोणी फुकट दिल्यासही घेऊ नयेत. काही अक्षरं गाळून होणाऱ्या फायदा तोट्याचा आर्थिक विचार व्यावसायिकांनी नक्कीच केलेला असणार, पण त्यांची ही क्लुप्ती आपल्या मुलांना केवढ्यात पडेल ह्याचा विचार पालकांनी कधी केला आहे का? अलीकडे अगदी खुद्द विद्येच्या माहेर घरी म्हणजे पुण्यपत्तनीच काही अंकलिपीची पुस्तकं बघायला मिळाली. पुस्तकाचा मुखपृष्ठ, आतली चित्र, मुद्रण, बांधणी वगैरे सर्व तांत्रिक अंग चांगली होती, पण त्यात दिलेल्या शब्दांवरून ते अंकलिपीचं पुस्तक नक्की कोणासाठी आहे? हिंदी भाषिकांसाठी आहे की मराठी भाषिकांसाठी आहे हेच कळत नव्हतं. मराठीची आणि हिंदीची लिपी एकच असल्यामुळे शिवकाशीतल्या म्हणजे तमिळनाडूतल्या थोर मुद्रकाला ह्या दोन भाषा वेगळ्या आहेत हे कदाचित कळलं नसावं आणि ते जाणून घेण्याची गरजही त्याला भासली नसावी. ऐ म्हणजे ऐनकातला ऐ, ठ म्हणजे ठठेरातला ठ, ब म्हणजे बढईतला ब. ऐनक चष्मा, ठठेरा तांबट, बढई सुतार असे मराठीत मुळीच नसलेले शब्द सुदैवानं योग्य चित्रांसह त्यात होते आहेत. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर पुण्यातल्या एका प्रतिष्ठित प्रकाशक संस्थेचं नाव आहे. आधुनिक तंत्रात आणि अर्थशास्त्रात मागणी, पुरवठा, स्वस्त माल, स्वस्त सेवा, उत्तम बाजारपेठ अशा अनेक मुद्द्यांचा विचार करून पुरवठा होत असतो, नफा कमवला जात असतो. आक्षेप ह्या आर्थिक विचारसरणीला नाही, मुळीच नाही. पण हे करीत असताना काही मूलभूत गोष्टी बघण्याची गरज आहे असं आपल्या प्रकाशकांना विक्रेत्यांना का वाटत नाही? शिवकाशीतून नाही, अगदी सिंगापुरातूनही अंकलिपीचं सुबक, सुंदर, स्वस्त मुद्रण करून आणा, जरूर आणा. आम्ही त्या उद्योजकाचं निश्चितच कौतुक करू, पण मराठी पुस्तकाचा म्हणून असलेला मजकूर मराठीतच आहे की नाही हे बघण्याची काळजी तरी घ्याल की नाही? असल्या अंकलिप्यांवर आणि तक्त्यांवर पालकांनीच बहिष्कार घातला पाहिजे. खरं तर आपल्या प्रकाशकांनी कल्पकतेने तक्ते बनवले तर त्यांची मोठ्या प्रमाणात निर्यातही होऊ शकेल. युरोप, अमेरिकेतल्या मराठी, हिंदी भाषिकांच्याच नव्हे तर स्थलांतर केलेल्या भारतीयांच्या मुलांसाठी ऐ ऐरणीतला न म्हणता आय सी ई मधल्या ऐ सारख्या ऐ असं काही सांगणारे तक्ते तिकडे हवे आहेत. आज ही तिकडची मागणी आहे. भक्कम शास्त्रीय आधारावर अशी अंकलिपी कोणी काढले, तक्ते बनवले तर ते तातडीनं हवे आहेत.